चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेशातील औरैयामध्ये दोन ट्रकची धडक, 24 मजुरांचा मृत्यू। औरैयामध्ये दोन ट्रकची जोरदार धडक झाली। या दुर्घटनेत ट्रकमधून प्रवास करणाऱ्या 24 मजुरांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत। पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ही घटना शनिवारी पहाटे 3:30 झाली। सर्व मजूर बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल येथील होते। मुख्य चिकित्सा अधिकारी अर्चना श्रीवास्तव यांनी सांगितलं की 15 लोकांना उपचारासाठी सैफई PGI रेफर करण्यात आलं आहे। 24 लोक मृत झाले, 22 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि जे गंभीर जखमी होते त्यांना सैफई PGI रेफर करण्यात आलं आहे। हे मजूर राजस्थानमधून बिहार आणि झारखंडमध्ये जात होते। दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आयुक्त आणि महानिरीक्षक कानपूर यांना घटनास्थळाचा दौरा करून दुर्घटनेच्या कारणांचा रिपोर्ट लवकरात लवकर देण्याचे आदेश दिले आहेत।